भाग 27 नवीन माणूस गलती करास पत्र पाचवा अध्याय 16-26 वचन. इपिस करास पत्र चौथा अध्याय 22-35 वचन. दुसरे करिंथ यांना पाचवा अध्याय आणि 17 वचन. प्रत्येक माणूस येशूने मांग चाल आणि त्यांना वचन पाळ, त्याने आज्ञा पाळ आणि त्याचवर विश्वास ठेव. तो एक नवीन माणूस होई जहा आणि त्याला नवीन माणूस बनाड. देव त्याने पापने क्षमा कर आणि त्याला लबाड बोलू देईना. तो भांडण कर ना, चोरी कर ना आणि तो मूर्तीपूजा कर नाही. तो कोणताच देवनी पूजा कर नाही. पवित्र आत्मा त्याला सामर्थ्य देहे, कारण वाईट सोडीन चांगलं काम करासाठी पवित्र आत्मा त्याला सर्व काळ मदत कर आणि सामर्थ्य देहे.